चीनीमंडी.com पॉडकास्ट।
15 जानेवारी पासून साखर कारखान्यांना कुलूप घालण्याचा ऊस शेतकऱ्यांचा इशारा। ऊस दरात वाढ न झाल्यामुळे हरियाणातील शेतकरी नाराज आहेत। भारतीय शेतकरी संघ यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची साखर कारखान्यात बैठक झाली। यामध्ये साखर कारखान्यांना सांगण्यात आलं की जर सरकारनं ऊस दरात वाढ केली नाही तर संघाचे सदस्य साखर कारखान्यांना कुलूप घालतील। ऊस शेतकऱ्यांनी सरकारला 14 जानेवारी पर्यंतचं अल्टीमेटम दिलं आहे। सरकारनं ऊस दरात वाढ केली नाही तर 15 जानेवारीला कारखान्याच्या गेटला शेतकऱ्यांकडून कुलूप घातलं जाईल। भारतीय शेतकरी संघाच्या सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। संचालन संघाचे प्रदेश युवा प्रमुख गुलतान सिंह नैना यांनी सांगितलं की संघानं राज्य सरकारला याबाबत निवेदनं दिली आहेत पण सरकारला याबाबत गांभीर्य नाही, शेतकऱ्यांच्यात यामुळे नाराजी आहे। त्यांनी आरोप केला की शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची योग्य किंमत न मिळणं हा अन्याय आहे। सरकार शेतकऱ्यांविरोधी आहे, नवे नवे निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत।